नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी आयज नवी दिल्लीत राष्ट्रीय वन्यजीव संघटनेचे स्थायी समितीचे 88 बसकेची यजमानकी चलयली. भौशीक उपयुक्तताय सेवा, संवर्धन गरजो आणि संरक्षित वाठार, रानवटी जनावर अभयारण्य, वाघ संरक्षित वाठार आणि पर्यावरणीय संवेदनशील वाठारांनी मुळाव्या साधन सुविधा उदरगती संबंधित 70 प्रस्तावांचेर स्थायी समितीन विचार केला. अंदू नवी दिल्लीत जावपी 77 प्रजासत्ताक दिसाची परेड पळोवपाक सुमार 10,000 खाशेल्या सोयऱ्यांक आपयल्यात अशें संरक्षण मंत्रालयान सांगले. उत्पन्न आणि रोजगार निर्मितीत आदर्श कामां करपी, उत्कृष्ट नवनिर्माण करपी, स्टार्टअप, आप मजत गट आणि वेगवेगळ्या सरकारी उपक्रमा खाला उत्कृष्ट कामगिरी करप्यांचो हातूंत आस्पाव जाता. पोलंडान आतंकवादा आड शून्य सहिष्णुताय दाखोवची आणि भारताच्या शेजारच्या देशातल्या आतंकवादाच्या मुळाव्या साधन सुविधांक इंधन दिवचे न्ही अशें विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणला. आयज नवी दिल्लीत पोलंडाचे उपप्रधानमंत्री राडोस्लाव सिकोर्स्की वांगडा जाल्ल्या बसकेत ते उलयताले. ह्या द्विपक्षीय उलोवपात प्रादेशिक आणि संसारीक घडणुकां विशीं भासाभास जाली.
In recent past, both in New York last September and in Paris this January, I have candidly shared our views on the Ukraine conflict and its implications. While doing so, I have also repeatedly underlined that the selective targeting of India is both unfair and unjustified. I do so again today.
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांणी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदा खातीर उमेदवारी अर्ज दाखल केलो. संरक्षण मंत्री, घरमंत्री, हेर केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ फुडारी हांच्या हजेरेंत दनपारां 2 वरांचेर पक्षाच्या मुखेल कार्यालयात उमेदवारी अर्ज भरपाची प्रक्रिया सुरू जाली. मजगती भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत तशेंच हेर पदाधिकारी आयज दिल्लीत गेले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड फाल्यां मंगळारा 20 तारखेक जावपाची आसा. विकसित भारत जी रामजी कायद्याविशी काँग्रेस पक्षान लोकांची चुकीची वाट दाखयल्या असो आरोप कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी केलो. विकसित भारत जी रामजी कायदो देशातल्या दरेका पंचायतींनी चालीक लायतले अशें तांणी सांगले.
के बजाय 125 दिन के काम की गारंटी अगर दी है तो विकसित भारत जी राम जी योजना के अंतर्गत दी गई है और केवल काम का अधिकार नहीं दिया है, 15 दिन के अंदर बेरोजगारी भत्ता देना पड़ेगा. आपने कागज पर अधिकार दिया था, हमने जमीन पर उसको मजबूत करने का काम किया है. ये कानून पूरे देश में एक साथ लागू होगा, कोई भी ग्राम पंचायत इसके दायरे के बाहर नहीं रहेगी.
आकाशवाणी पणजेच्या प्रसारण केंद्रात भारत सरकाराच्या कर्मयोगी प्रशिक्षण कार्यावळीचो एक भाग म्हूण कर्मयोगी प्रशिक्षण कार्यावळ घडून हाडली. हातूंत आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वांटो घेतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव हांच्या हस्तुकी प्रशिक्षण सत्राचे उक्तावण झाले.
हमारे सभी आकाशवाणी एवं दूरदर्शन के सभी अधिकारियों और कर्मचारियों के कार्य करने की गुणवत्ता में सुधार होगा और इससे देश और समाज को भी बहुत लाभ होगा. उनको तन मन से कार्य करने की प्रेरणा मिलेगी और इससे हमारे गोवा राज्य में भी इसको फायदा मिलेगा और इस तरह की कार्यशालाएं अभी आगे भी आयोजित की जाएगी जिसका फल हम सभी को दिखाई देने लगेगा.
भौशीक क्षेत्रातल्या बँकांनी 3 लाखावयर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग रिणाच्या अर्जांक मान्यताय दिल्या असे केंद्र सरकारान सांगले. भौशीक क्षेत्रातल्या बँकांनी फाटल्या वर्सा एमएसएमई खातीर डिजिटल पदचिन्हाचेर आदारिल्ले पतपुरवण मॉडेल सुरू केल्ले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन फुडल्या वित्तीय वर्सा खातीर 6.4% अर्थीक वाढीचो अदमास उक्तायला. 2025 वर्सा खातीर अर्थीक वाढीचो अदमास 7.3% आशिल्लो. वेचणूक आयोग बेरेस्तार सावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपात लोकशाय आणि वेचणूक व्यवस्थापनाचेर भारत आंतरराष्ट्रीय परिषद घडवून हाडटलो. 3 दिसांची ही परिषद भारतान लोकशाय आणि वेचणूक व्यवस्थापनाच्या मळार आयोजित केली सगळ्यात व्हडली जागतिक परिषद आसतली. संवसारातल्या 70 वयर देशातले सुमार 100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी हातूंत वांटो घेवपाचे आसात. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि पंजाबात दाट धुके पडपाची शिटकावणी दिल्या. बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पंगडां मदीं खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.